आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 30 ऑक्टोबर 2022. विषय अनंतकाळची शिक्षा. सोनेरी मजकूर. योहान. देव प्रीती आहे. उत्तरदायी वाचन योहान. आपण एकमेकांवर प्रीती करावी ही शिकवण आपण सुरुवातीपासून ऐकली आहे. आपल्याला माहित आहे की आपण मरणातून जीवनात गेलो आहोत कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो. अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजेत आहे हे तो पाहतो पण तरीही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते असे आपण कसे म्हणू शकतो? प्रिय मुलांनो, आपली प्रीती केवळ शब्दांनी बोलण्याऐवढीच मर्यादित नसावी तर ती कृती सहित व खरीखुरी असावी. धडा उपदेश बायबल पासून. गलतीकरांस नियमशास्त्राचा सारांश एकाच वचनात सामावला आहे. ते सांगते जसे आपणांवर तसे आपल्या सोबतीच्या व्यक्तीवरही प्रेम करा. मार्क. येशू गालिलास गेला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने सांगितली. येशू म्हणाला आता योग्य वेळ आली आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. लूक. असे झाले की एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते गालील यहुदिया आणि यरुशलेम या भागातील प्रत्येक गावातून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याजवळ होते त्यामुळे तो बरे करत होता. काही लोक एका अर्धांगवायू झालेल्या मनुष्याला बिछाण्यात घालून घेऊन आले. त्यांनी त्याला आत आणण्याचा व येशू समोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना. ते छपरावर गेले आणि त्याला खाटेसाहित आत सोडले. कौले काढून बरोबर मध्यभागी जेथे येशू बसला होता तेथे सोडले. त्यांचा विश्वास पाहून येशू त्याला म्हणाला मनुष्या तू या पापांची क्षमा झाली आहे. नियमशास्त्राचे शिक्षक आणि परुषी स्वतःशी विचार करू लागले हा कोण आहे जो असे दुर्भाषण करीत आहे. देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो? पण येशू विचार जाणून होता. तो त्यांना म्हणाला तुम्ही आपल्या अंत करणात असा विचार का करता? तुमच्या पापांची क्षमा झाली आहे किंवा उठा आणि चालू लाग यांतील कोणते म्हणणे सोपे आहे? पण तुम्हाला हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. तो अर्धांगवायू झालेल्या मनुष्याला म्हणाला मी तुला सांगतो उठ आपला बिछाना उचल आणि घरी जा. ताबडतोब तो उभा राहिला. ज्या बिछाण्यावर तो झोपला होता तो त्याने उचलला व देवाची स्तुती करीत आपल्या घरी गेला. यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले. येशू त्याला म्हणाला माया मागे ये. लेवी सर्व काही तेथेच सोडून उठला आणि त्याच्या मागे गेला. नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली. जकातदारांचा आणि इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्या बरोबर जेवत होता. परुषी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्या शिष्यांकडे तक्रार केली. ते म्हणाले तुम्ही जकातदार आणि पापी लोकांबरोबर का जेवता? येशू त्यांना म्हणाला, जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत त्यांना वैद्याची गरज आहे. मी धार्मिकांस नाही तर पाप्यांस पश्चाताप करण्यासाठी बोलावण्यास आलो आहे. येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले, म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला. मग त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, परुषी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही. तुम्ही ऐकले असले की फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल. पण मी तुम्हाला सांगतो की जर एखादा आपल्या भावावर रागावला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल. पुन्हा जो आपल्या भावाला अरे वेड्या असे म्हणेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र ठरेल. आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल. म्हणून तू आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्या विरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदी पुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे. रोमकरांस. म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनवितो की तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. तुमची प्रीती प्रामाणिक असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा व बऱ्याला चिकटून राहा. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांशी ममतेने वागा. आदराच्या बाबतीत स्वतःपेक्षा इतरांचा बहुमान करा. अस्थेविषयी आळशी होऊ नका. आत्म्यात उत्सुक असा. प्रभूंची सेवा करा. आपल्या घरात आनंदी राहा. संकटात सहनशील राहा. चिकाटीने प्रार्थना करा. पवित्र जनांच्या गरजा भागवा. आदरातिथ्य करण्यात तत्पर असा. जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या. शाप देऊ नका. जे आनंद करतात त्यांच्या बरोबर आनंद करा. रडणाऱ्यांबरोबर रडा. एकमेकांबरोबर ऐक्याने राहा. गर्व करू नका. त्याऐवजी नम्र लोकांच्या सहवासात राहा. स्वतः सशहाणे समजू नका. कोणाचीही वाईटाबद्दल वाईट अशी फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीने चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तर ते तुमच्यावर अवलंबून असल्याने सर्व लोकांबरोबर शांतीने राहा. वाईटाने जिंकले जाऊ नका तर चांगल्याने वाईटास जिंका. योहान. माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हाला या गोष्टी लिहित आहे. पण जर एखादा पाप करतो तर पित्याकडे आमच्या वतीने विनवणी करणारा मध्यस्थ आमच्याकडे आहे. तो येशू ख्रिस्त आहे, जो नीतिमान आहे. तो अर्पण आहे जो आमचे पाप आमच्यापासून काढून घेतो आणि केवळ आमचेच पाप नव्हे तर सगळ्या जगाचे पाप काढून घेतो. जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर हाच मार्ग आहे ज्याविषयी आम्हाला खात्री आहे की आम्ही देवाला खऱ्या अर्थाने ओळखले आहे. जो असे म्हणतो की मी देवाला ओळखतो आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो लबाड आहे आणि त्याच्यामध्ये सत्य नाही. पण जर कोणी देवाची शिकवण पाळतो तर देवाविषयीचे त्याचे प्रेम त्याच्यामध्ये पूर्ण झाले आहे. हाच मार्ग आहे ज्याद्वारे आम्ही खात्री बाळगू शकतो की आम्ही देवामध्ये आहोत. ती जुनी आज्ञा म्हणजे जो संदेश तुम्ही ऐकला आहे तीच आज्ञा आहे. शिवाय नवीन आज्ञेप्रमाणे मितीच्या विषयी लिहितो कारण या गोष्टीविषयीचे सत्य ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये दर्शविण्यात आली. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे. जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे आणि तरीही आपल्या भावाचा द्वेष करतो तो अजून सुद्धा अंधारात आहे. जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नसते जी एखाद्याला पापात पडण्यास भाग पाडते. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. ख्रिश्चन विज्ञानामध्ये पहिले कर्तव्य म्हणजे देवाची आज्ञा पाळणे, एक मन असणे आणि दुसऱ्यावर स्वतः सारखे प्रेम करणे. शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणे प्रेम करणे ही एक दैवी कल्पना आहे, परंतु ही कल्पना भौतिक इंद्रियांद्वारे कधीही पाहिली, अनुभवली किंवा समजली जाऊ शकत नाही. नश्वरांद्वारे देवाचे प्रकटीकरण हे खिडकीच्या चौकटीतून जाणाऱ्या प्रकाशासारखे आहे. प्रकाश आणि काच कधीच मिसळत नाही, परंतु पदार्थ म्हणून काच भिंतींपेक्षा कमी अपारदर्शक आहे. नश्वर मन ज्याद्वारे सत्य सर्वात स्पष्टपणे दिसून येते ते आहे ज्याने सत्यासाठी चांगली पारदर्शकता होण्यासाठी बरीच भौतिकता बरीच त्रुटी गमावली आहे. मग ढग जसे पातळ बाष्पात वितळतात तसे ते सूर्याला लपवत नाही. आत्मप्रेम घन शरीरापेक्षा अधिक अपारदर्शक आहे. धीर धरून देवाच्या आज्ञाधारकतेने आपण प्रेमाच्या सार्वत्रिक विद्रावकाबरोबर विरघळण्यासाठी परिश्रम करूया. जो अविचल आहे आत्म इच्छा स्व औचित्य आणि आत्मप्रेम जे अध्यात्माविरुद्ध युद्ध करते आणि पाप आणि नियम आहे. दैवी प्रेम माणसाला सुधारते आणि नियंत्रित करते. पुरुष क्षमा करू शकतात, परंतु हे दैवी तत्व केवळ पापी सुधारते. पापाचे फळ म्हणून दुःख देणे हे पाप नष्ट करण्याचे साधन आहे. जोपर्यंत भौतिक जीवन आणि पापावरील विश्वास नष्ट होत नाही तोपर्यंत पापातील प्रत्येक कथित आनंद त्याच्या समतुल्य वेदनांपेक्षा अधिक प्रदान करेल. स्वर्गात पोहोचण्यासाठी अस्तित्वाची सुसंगतता आपण असण्याचे दैवी तत्व समजून घेतले पाहिजे. देव हे प्रेम आहे, यापेक्षा जास्त आपण विचारू शकत नाही, आपण उंच पाहू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. असे समजणे की देव त्याच्या दयेनुसार पाप क्षमा करतो किंवा शिक्षा देतो किंवा मागितला जात नाही हे समजणे म्हणजे प्रेमाचा गैरसमज करणे आणि प्रार्थनेला चुकीच्या कृत्यांसाठी सुरक्षा बाल्व बनवणे होय. जर मृत्यू नावाच्या बदलाने पाप आजारपण आणि मृत्यूवरील विश्वास नष्ट केला तर आनंद विरघळण्याच्या क्षणी जिंकला जाईल आणि कायमचा असेल, पण हे तसे नाही. परिपूर्णतेनेच परिपूर्णता प्राप्त होते. जे अनितिमान आहेत ते अजूनही अनितिमानच राहतील जोपर्यंत दैवी विज्ञान ख्रिस्त सत्य सर्व अज्ञान आणि पाप काढून टाकत नाही. मृत्यूच्या क्षणी आपल्यावर असलेले पाप आणि त्रुटी त्या क्षणी थांबत नाहीत, परंतु या त्रुटींचा मृत्यू होईपर्यंत टिकून राहतात. संपूर्ण आध्यात्मिक होण्यासाठी मनुष्याने पापरहित असणे आवश्यक आहे आणि जेव्हा तो परिपूर्णतेला पोहोचतो तेव्हाच तो असे बनतो. कुणी जरी कृत्यात मारला गेला तरी त्याद्वारे पाप सोडत नाही. त्याचे शरीर मेले यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि त्याचे क्रूर मन मरण पावले नाही हे शिकण्यासाठी तो अधिक आध्यात्मिक नाही. जोपर्यंत वाईटाला चांगल्याद्वारे शस्त्र केले जात नाही तोपर्यंत त्याचे विचार शुद्ध होत नाही. त्याचे शरीर त्याच्या मनाइतकेच भौतिक आहे आणि त्याउलट पापाची क्षमा केली जाते असे गृहीतक पापामध्ये आनंद खरा असू शकतो. शरीराचा तथाकथित मृत्यू पापापासून मुक्त होतो आणि देवाची क्षमा पापाचा नाश करण्याशिवाय दुसरे काही नाही हे गंभीर आहे. चुका आम्हाला माहीत आहे की जेव्हा शेवटचा ट्रम्प वाजेल तेव्हा डोळ्याच्या मिपावर सर्व काही बदलले जाईल, परंतु बुद्धीचा हा शेवटचा कॉल येईपर्यंत येऊ शकत नाही जोपर्यंत मनुष्यांनी ख्रिस्ती चारित्र्याच्या वाढीच्या प्रत्येक कमी कॉलला आधीच नमते घेतले नाही. मृत्यूच्या अनुभवावरचा विश्वास त्यांना एका गौरवशाली व्यक्तीकडे जागृत करेल असे नश्वरांना वाटत नाही. स्वर्ग हा परिसर नाही तर मनाची एक दैवी अवस्था आहे ज्यामध्ये मनाची सर्व अभिव्यक्ती सुसंवादी आणि अमर आहेत, कारण तेथे पाप नाही आणि मनुष्याला स्वतःचे कोणतेही धार्मिकता नाही, परंतु परमेश्वराचे मन. पवित्र शास्त्र म्हणते म्हणून द्वेष, मत्सर, अप्रामाणिकपणा, भय आणि इतर गोष्टी माणसाला आजारी बनवतात आणि भौतिक औषध किंवा मन त्याला कायमचे मदत करू शकत नाही, अगदी शरीरातही. जोपर्यंत ते त्याला मानसिक दृष्ट्या चांगले बनवते आणि त्यामुळे त्याला त्याच्या विनाशकांपासून सोडवत नाही. मूळ त्रुटी म्हणजे नश्वर मन. द्वेष क्रूर प्रवृत्तींना फुंकर घालतो. वाईट हेतू आणि उद्दिष्टांचे भोग कोणत्याही मनुष्याला, जो सर्वात खालच्या पुरुषत्वापेक्षा वरचा आहे, निराशाग्रस्त बनतो. ख्रिश्चन विज्ञान मनुष्याला प्रवृत्तींवर प्रभुत्व मिळविण्याची आज्ञा देते. द्वेषाला दयाळूपणाने सोडून द्या, पवित्रतेने वासनेवर विजय मिळवा, परोपकाराने बदला घ्या आणि प्रामाणिकपणाने कपटावर मात करा. जर तुम्ही आरोग्य, आनंद आणि यशाच्या विरोधात षड्यंत्र रचणाऱ्यांच्या सैन्याची कदर करत नसाल तर या त्रुटी त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातच काढून टाका. चांगला माणूस शेवटी त्याच्या पापाच्या भीतीवर मात करू शकतो. ही पापाची गरज आहे, स्वतःचा नाश करणे. अमर मनुष्य देवाचे सरकार दाखवतो, चांगले ज्यामध्ये पाप करण्याची शक्ती नाही. दुःख, पाप आणि मरणा या विश्वास अवास्तव आहेत. जेव्हा दैवी विज्ञान सार्वत्रिक समजले जाते तेव्हा त्यांचा मनुष्यावर अधिकार नसतो, कारण मनुष्य अमर आहे आणि दैवी अधिकाराने जगतो. पापरहित आनंद, जीवनाची परिपूर्ण सुसंवाद आणि अमरता, अमर्याद दैवी सौंदर्य आणि चांगुलपणा एकाही शारीरिक सुख किंवा वेदनाशिवाय, हा एकमेव सत्य अविनाशी मनुष्य आहे ज्याचे अस्तित्व आध्यात्मिक आहे. अस्तित्वाची ही स्थिती वैज्ञानिक आणि अखंड आहे. एक परिपूर्णता ज्यांना दैवी विज्ञानात ख्रिस्ताची अंतिम समज आहे त्यांच्याद्वारेच लक्षात येते. हे सार्वकालिक जीवन आहे, येशू म्हणतो, आहे, नसेल. आणि मग तो सार्वकालिक जीवनाची व्याख्या त्याच्या पित्याच्या आणि स्वतःबद्दलचे वर्तमान ज्ञान म्हणून करतो, प्रेम, सत्य आणि जीवनाचे ज्ञान. मनुष्य अमर आहे आणि शरीर मरू शकत नाही, कारण पदार्थाला आत्मसमर्पण करण्यासाठी जीवन नाही. पदार्थ, मृत्यू, रोग, आजार आणि पाप या मानवी संकल्पना नष्ट होऊ शकतात. तू काही गोष्टींवर विश्वासू राहिलास मी तुला अनेकांवर अधिपती करीन, हे पवित्र शास्त्र अक्षरशः पूर्ण होते. जेव्हा आपल्याला सत्याच्या सर्वोच्चतेची जाणीव होते ज्याद्वारे त्रुटीचे शून्यता दिसत नाही आणि आपल्याला माहित आहे की त्रुटीची शून्यता त्याच्या दुष्टतेच्या प्रमाणात आहे, जो ख्रिस्ताच्या जग्याच्या हेमला स्पर्श करतो आणि त्याच्या नश्वर विश्वासांवर, पशुत्वावर आणि द्वेषावर प्रभुत्व मिळवतो. तो बरे होण्याच्या पुराव्यात आनंदित होतो. देव प्रेम आहे या गोड आणि निश्चित अर्थाने. होय, जरी मी मृत्यूच्या सावलीच्या खोऱ्यातून चालत असलो तरी मी कोणत्याही वाईटाला घाबरणार नाही, कारण प्रेम माझ्या बरोबर आहे. प्रेम रॉड आणि प्रेम काठी ते माझे सांत्वन करतात. माझ्या आयुष्यातील सर्व दिवस चांगुलपणा आणि दया माझ्या मागे राहतील आणि मी सदैव प्रेमाच्या घरात राहीन. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.